ahead. Okay. Tama Bandhu ani Bagino Jai Bhim. So this is my first visit to Ambarnath.
अंबरनाथची ही माझी पहिली भेट आहे.
And I'm very pleased indeed to be here.
आणि इथे येऊन मला फार आनंद होतो आहे.
I've been to Ulasnagar. I think it's 3 times before.
मला वाटतं उल्हासनगरला मी ह्याच्या पूर्वी 3 येऊन गेलो.
But I've not been to this part.
परंतु मी या भागात मात्र आलो नाही.
But I'm very pleased indeed to see such a large and very bright audience.
आणि एवढ्या मोठ्या संख्येने आणि अगदी तेजस्वी असा श्रोता वर्ग पाहून मला फार आनंद झालाय.
I've given 5 talks over the last 5 nights, and I think this is the largest and brightest audience so far.
तर गाल मागच्या 5 संध्याकाळी मी 5 प्रवचन दिले आणि मला वाटतं आजचा श्रोता वर्ग सगळ्यात मोठा असला पाहिजे.
And I'm especially pleased that there are people from different Buddhist groups here.
आणि खास करून मला ह्याचा आनंद होतोय की वेगवेगळ्या बौद्ध संघटनांमधून लोक आलेले आहेत.
I'm pleased that our brothers and sisters from Parcha Bauda Mahasabha are here.
आणि मला याचा आनंद होतोय की भारतीय बौद्ध महासभेचे बंधू आणि भगिनी सुद्धा या कार्यक्रमाला आहेत.
We're doing the same work.
आपण एकच काम करत आहोत.
We're not divided against each other.
आपण एकमेकांच्या विरोधात विभागलेले नाही.
We've got the same aim, the same objectives.
आपले उद्देश आणि ध्येय समान आहेत.
So I'm very glad indeed that you've come tonight to join us in this occasion.
म्हणून आज संध्याकाळी ह्या प्रसंगी आपण सहभागी झालात त्याबद्दल मला खूप आनंद होतोय.
And anybody else from any other Buddhist group, any other group of any kind, we're very pleased indeed to see you here now.
आणि इतर अधिक इतर कोणत्या बौद्ध संघटनांमधून आणखी बंधू भगिनी आले असतील त्यांचं सुद्धा मी आज संध्याकाळी स्वागत करतो.
As I say, I've been in India now. This is my 7th day.
तर मी भारतात येऊन मला आता हा 7वा दिवस आहे.
And this is my 5th talk.
आणि हे माझं 5वं प्रवचन आहे.
And as time has gone on, I've become more and more convinced that we've really got a lot of work to do.
आणि जसजशी अधिक वेळ पुढे जात आहे मला याची खात्री पटत आहे की खूप काही करण्यासारखं आहे. आपण चांगलं काम करत आहोत.
The Buddhists of India are doing a good job.
भारतातील बौद्ध फार चांगलं काम करत आहेत.
But we've got so much more to do.
परंतु आपल्याला खूप काही अजून करण्यासारखं आहे.
2006 is the 50th anniversary of Babasaheb's conversion.
2006 ही बाबासाहेबांनी केलेल्या धर्मांतराचा 50वा दिवस वर्षगाठ आहे.
And it's got to wake the whole of India up that year.
आणि ह्या वर्षी संपूर्ण भारत जागा झाला पाहिजे.
We want the whole of India to hear about Buddhism that year.
आणि ह्या वर्षी संपूर्ण भारताने बुद्ध धम्म ऐकला पाहिजे.
We want the whole of India to pay attention to the Buddha Dhamma.
संपूर्ण भारताने त्या दिवशी त्या वर्षी बुद्ध धम्माकडे लक्ष दिलं पाहिजे.
That year we want the whole of India to listen to Babasaheb.
आणि त्या दिवशी संपूर्ण भारताने बाबासाहेबांना ऐकावं असं आम्हाला वाटतं.
50 years ago they wouldn't listen to him.
50 वर्षापूर्वी काही सगळे बाबासाहेबांना ऐकत नव्हते.
In 2006 we must make sure that they do listen to Babasaheb.
परंतु 2006 या वर्षी आपण याची खात्री केली पाहिजे की सगळे बाबासाहेबांना ऐकले पाहिजे.
But we've got a very great deal of work to do to get to that point.
आणि ह्या इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खूप काही काम करणं आवश्यक आहे.
And we can only do that if we're united.
आणि आपण तेव्हा ते करू शकतो जर आपण एक असू.
All fighting between Buddhist groups should stop now.
बौद्धांमधले सगळे जे काही भांडणं असतील ते आता संपले पाहिजे.
We should stop criticizing each other, we should stop quarreling with each other.
आपण एकमेकांवर टीका करणं सोडलं पाहिजे, एकमेकांशी भांडण करणं सोडलं पाहिजे.
We should stop quarreling among ourselves.
आपण आपसामध्ये भांडणं करणं सोडलं पाहिजे.
Even in TBMSG we quarrel with each other.
TBMSG मध्ये सुद्धा आम्ही एकमेकांशी भांडतो.
We should stop.
आपण हे सुद्धा थांबवलं पाहिजे.
We haven't got time for quarreling.
भांडण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही.
If we are going to wake up India in 2006 we can't fight.
जर 2006 साली संपूर्ण भारताला जागं करायचं असेल तर आपण भांडण करू शकत नाही.
We can't be criticizing each other.
आपण एकमेकांना टीका करू शकत नाही.
We've got to work together to change India.
संपूर्ण भारत बदलण्यासाठी आपल्याला एकत्रित राहून काम केलं पाहिजे.
This is what Babasaheb wanted.
बाबासाहेबांना हेच पाहिजे होतं.
He wanted a new India.
बाबासाहेबांना नवीन भारत पाहिजे होता.
He saw an India divided by caste.
बाबासाहेबांनी पाहिलं होतं की भारत जातीने विभागलेला आहे.
He saw crores of people enslaved and oppressed.
लाखो करोडो लोक दडपले जात आहेत, त्यांची पिळवणूक होत आहे, हे बाबासाहेबांनी पाहिलं होतं.
He saw terrible violence between communities.
जाती जातींमध्ये समाजांमध्ये भयंकर हिंसा बाबासाहेबांनी पाहिली होती.
But Babasaheb wanted to end all that.
आणि बाबासाहेबांनी ह्या सगळ्या गोष्टींना संपवायचं होतं.
He wanted to change that.
बाबासाहेबांनी हे सगळं बदलायचं होतं.
He wanted freedom for every single citizen of India.
बाबासाहेबांना भारतातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य द्यायचं होतं.
Freedom for people to live the way they wanted to live.
ज्याला ज्या पद्धतीने जगायचं तसं जगण्यासाठी स्वातंत्र्य द्यायचं होतं.
Not to live in accordance with their caste dharma.
आपल्या जातीच्या धर्मानुसार लोकांनी जगावं हे स्वातंत्र्य नव्हे.
Not to live just according to their status in society.
समाजातील आपल्या दर्जाला अनुरूप जगायचं असं स्वातंत्र्य नव्हे.
Not to live in some particular place in a village.
गावामध्ये एका विशिष्ट ठिकाणी राहण्याचं स्वातंत्र्य नव्हे.
He wanted them to be free to live as they wanted to live.
बाबासाहेबांना लोकांना हे स्वातंत्र्य द्यायचं होतं, ज्यांना जे करायचं जिथे राहायचं त्यासाठी.
He wanted them to be free to marry who they wanted.
ज्या कोणाशी लग्न करायचं त्यासाठी स्वातंत्र्य.
He wanted them to be free to work at whatever job they wanted to do.
जे काम करायचं असेल आपल्या आवडीचं काम करण्याचं स्वातंत्र्य.
He wanted them to be able to live wherever they wanted to live.
आणि जिथे कुठे राहायचं आहे तिथे राहण्यासाठी असलेलं स्वातंत्र्य.
बाबासाहेब wanted liberty for every single Indian citizen.
बाबासाहेबांना प्रत्येक भारतीयासाठी प्रत्येक भारतीय नागरिकासाठी स्वातंत्र्य पाहिजे होतं.
He wanted equality for every Indian citizen.
बाबासाहेबांना प्रत्येक भारतीय नागरिकासाठी समानता प्रस्थापित करायची.
He wanted every citizen of this great country to be had the same opportunities.
या महान देशातील प्रत्येक नागरिकासाठी समान संधी त्यांना पाहिजे होती.
India is a great country.
भारत एक महान देश आहे.
It can lead the world.
भारत संपूर्ण जगाचं नेतृत्व करू शकतो.
If only it had liberty, if only it had equality for all, it could lead the whole world.
जर स्वातंत्र्य असेल सर्वांसाठी, सर्वांसाठी समानता असेल तर भारत संपूर्ण जगाचं नेतृत्व करू शकतो.
बाबासाहेब wanted every citizen to be equal.
बाबासाहेबांना प्रत्येक नागरिक समान असावा असं वाटत पाहिजे होतं.
Able to use their and develop their own talents.
आपलं जे विकसित झालेलं नाही असं जे बुद्धिमत्ता आहे तिच्या विकासाची संधी पाहिजे होती.
Able to give fully of their best to society.
आणि समाजासाठी आपल्यातील जे काही उत्कृष्ट आहे ते देण्याची संधी पाहिजे होती.
बाबासाहेब wanted every citizen of this great country to experience brotherhood.
बाबासाहेबांना पाहिजे होतं की भारतातील प्रत्येक नागरिक हा आपसी बंधुत्व जे आहे त्याचा अनुभव करेल.
He wanted everybody to experience themselves as part of one great human family.
आणि बाबासाहेबांना पाहिजे होतं की प्रत्येक जण आपण एका मानवी समाजाचे घटक आहोत असा अनुभव करावा.
He didn't want them just to identify with their own community.
बाबासाहेबांना हे नको होतं की प्रत्येक माणूस आपल्या जातीशी आपल्या समाजाशीच फक्त संबंध ठेवेल.
He didn't want them just to identify with their own region.
आपल्या केवळ क्षेत्रासोबतच आपला संबंध आहे असं नको.
I was quite surprised to find that there's rivalry between eastern Maharashtra and western Maharashtra.
आणि मला हे ऐकून जरा आश्चर्य वाटलं की पूर्व महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यामध्ये थोडी स्पर्धा आहे.
Yes, between Konkanis and Vidarbhans and Marathwadans and so on.
कोंकणी आहे, विदर्भाचे लोक आहेत, मराठवाड्याचे लोक आहेत वगैरे.
This is what we do. We think, well, I belong here. Everybody else is, they're wrong. They're out.
म्हणून आपण अशा पद्धतीने विचार करतो, मी इथला आहे, बाकीचे जे आहे बाहेरचे आहेत, बाकीचे असे चुकीचे आहेत.
But Babasaheb wanted us all to experience ourselves as brothers and sisters.
परंतु बाबासाहेबांना पाहिजे होतं की आपण सर्व एकमेकांना बंधू आणि भगिनी म्हणून पाहिलं पाहिजे.
Part of one great human family.
आणि आपण एका मानवी समाजाचे घटक आहोत असं.
Part of the great Indian family.
आणि एका महान मोठ्या भारतीय परिवाराचे आपण सदस्य आहोत असं.
And this is what Babasaheb struggled for his whole life.
आणि ह्यासाठीच बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्यभर संघर्ष केला.
We all know Babasaheb could have done anything.
आपल्या सर्वांना माहित आहे की बाबासाहेब काहीही करू शकत होते.
He was one of the best educated men of his time.
बाबासाहेब आपल्या काळामध्ये सर्वात श्रेष्ठ, सर्वात जास्त शिकलेले व्यक्ती होते.
He held the world in the palm of his hand.
बाबासाहेबांनी जणू आपलं संपूर्ण विश्व जे आहे आपल्या तळहातात धरलेलं.
He could have just had a very rich and easy life.
ते अतिशय श्रीमंत आणि अगदी सुखवस्तू जीवन जगू शकले
असते. आपली
सत्ता आणि संपत्तीचा अगदी आरामात ते अनुभव घेऊ शकले असते.
No, Baba Sahib struggled all his life for liberty, equality and fraternity.
परंतु हे मात्र त्यांनी केलं नाही. बाबा साहेबांनी समता, स्वातंत्र्य, बंधुत्वासाठी आपलं संपूर्ण जीवन खर्ची घातलं.
He struggled politically.
बाबा साहेबांनी राजकीय संघर्ष केला.
From the time that he came back to India from the west, he struggled politically.
आणि पश्चिमेकडून आल्यापासून, भारतात परत आल्यापासून त्यांनी संघर्ष केला.
He tried to change things socially.
बाबासाहेबांनी सामाजिक परिवर्तन आणण्याचा प्रयत्न केला.
He even came to frame the new Indian constitution.
आणि नवीन भारताची राज्यघटना सुद्धा त्यांनी लिहिली.
All his life he struggled for liberty, equality and fraternity.
आणि संपूर्ण जीवनभर समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वासाठी त्यांनी संघर्ष केला.
In fact, I think that in the end he wore himself out.
आणि मला असं वाटतं की शेवटी ते अतिशय थकून गेले हे सगळं काम करून.
He wasn't such an old man when he died.
आणि जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस काही ते फार म्हातारे गृहस्थ नव्हते.
Why did he die relatively young?
आणि ह्या कमी वयामध्ये त्यांचा मृत्यू कसा झाला?
He worn himself out fighting for liberty, equality and fraternity for all.
बाबासाहेबांनी सर्वांसाठी समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व मिळवण्यासाठी स्वतःला पूर्ण झिजवून टाकलं.
And his struggle took him to the point of deep frustration.
आणि ह्यांचा जो संघर्ष जो आहे एक प्रकारे फार नैराश्य निर्माण केलं.
As the law minister he introduced the Hindu code bill.
बाबासाहेबांनी कायदा मंत्री म्हणून हिंदू कोड बिल सादर केलं.
And that bill was the basis for a just family life.
आणि हे जे हिंदू कोड बिल होतं ते एक न्याय्य कौटुंबिक अवस्था व्यवस्था निर्माण करण्यासाठी हे हा कायदा होता.
It was trying to give rights to women that women had never had in India before.
भारतामध्ये स्त्रियांना जे अधिकार नव्हते पूर्वी ते अधिकार स्त्रियांना देण्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल आणलं होतं.
But he came up against the forces of counter revolution.
आणि प्रतिक्रांतीच्या ज्या शक्ती आहेत त्याच्या विरुद्ध त्यांना जावं लागलं.
It was just as in Buddhist history.
आणि जसे बौद्ध इतिहासामध्ये प्रतिक्रांती झाली तसं तिथेही घडलं.
The Buddha launched a revolution in Indian society 2500 years ago.
2500 वर्षांपूर्वी बुद्धाने भारतीय समाजामध्ये क्रांती सुरुवात केली.
सम्राट अशोका took that revolution to the whole of society.
सम्राट अशोकांनी संपूर्ण समाजामध्ये ही क्रांती पोहोचवली.
But gradually the forces of counter revolution turned it back.
परंतु हळूहळू प्रतिक्रांतीच्या शक्तीने या सगळ्या गोष्टी मागे पडल्या.
If that hadn't happened, India would be a paradise now.
जर हे घडलं नसतं तर आज भारत स्वर्ग असता.
India would be the world leader.
भारत आज जगाचं नेतृत्व करणारा देश असता.
But no, that revolution got turned back.
परंतु झालं असं हे झालं नाही. ही क्रांती मागे गेली.
And it was only when Baba Saheb converted to Buddhism that the revolution really began again.
आणि जेव्हा बाबा साहेब बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर केलं त्यावेळेस परत ही क्रांती सुरुवात झाली.
He saw that the revolution had to go much deeper.
बाबासाहेबांनी पाहिलं होतं की ही क्रांती अतिशय सखोल गेली पाहिजे.
The forces of conservatism, the forces of counter-revolution were so strong, so deep.
जे धार्मिक कट्टरवादाचे किंवा प्रतिक्रांतीची शक्ती जी आहे ती फार सखोल दडलेली आहे.
Changing the form of government is very important indeed.
सरकारचं स्वरूप बदलणे फार महत्वाचं आहे.
Changing the constitution was of the foremost importance.
आणि राज्यघटना बदलणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
The struggle for political and social change was very important, still is very important.
सामाजिक परिवर्तन तेव्हाही फार महत्वाचं होतं, आताही फार महत्वाचं आहे.
But Babasaheb saw it was not enough.
परंतु बाबासाहेबांना हे माहित होतं की एवढंच पुरेसं नाही.
You can change the constitution, but you can't change the people.
आपण घटना बदलू शकतो परंतु लोकांना आपण बदलू शकत नाही.
Just by changing the constitution, you don't change society.
केवळ राज्यघटना बदलली म्हणून समाज बदलतो असं नाही.
You give the basis for that change, but the change doesn't come from it.
आपण परिवर्तनाची पायाभरणी करतो परंतु त्यातून परिवर्तन होईल असं नाही.
There has to be a deeper change.
हा बदल जो आहे तो सखोल बदल असला पाहिजे.
चेंज इन मेंटॅलिटी.
हा मानसिकतेमध्ये बदल असला पाहिजे.
अ चेंज इन द ऍटिट्यूड्स अँड डिस्पोजिशन्स. बाबासाहेब सेड
आपल्या मानसिक प्रवृत्ती ज्या आहेत आणि वागण्याच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे.
अ चेंज इन द वे पीपल सी द वर्ल्ड अँड फील अबाउट इट.
ज्या पद्धतीने जग आपण पाहतो आणि ज्या जगाबद्दल आपल्याला जे वाटतं त्याच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे.
द नीड्स टू बी अ चेंज इन द माइंड ऑफ द people who make up society.
जे लोक समाज निर्माण करतात त्या लोकांच्या मनात परिवर्तन झालं पाहिजे.
Babasaheb wanted liberty for all Indians.
बाबासाहेबांना संपूर्ण सर्व भारतीयांसाठी स्वातंत्र्य पाहिजे.
We've seen that. We know what that means.
आणि आपण हे पाहिलंय आणि आपल्याला याचा अर्थ माहित आहे.
It means freedom to live life the way you want to live it, so long as you do no harm to others.
So long as you know.
You do no harm to others.
तर आपलं जीवन आपल्याला पाहिजे तसं जगण्याचं स्वातंत्र्य आणि तोपर्यंत की आपण इतरांना इजा करणार नाही अशा पद्धतीने जगणं.
सो व्हॉट गेट्स इन द वे ऑफ लिबर्टी?
तर ह्या स्वातंत्र्याच्या मध्ये काय येतं?
व्हॉट प्रिव्हेंट्स एव्हरीबॉडी इन इंडिया एन्जॉयिंग लिबर्टी?
तर भारतीयांना प्रत्येकाला आपल्या स्वातंत्र्याचा अनुभव घेण्याच्या मध्ये काय येतं, त्याच्या आड काय येतं?
Well, what it is the desire on the part of some people to dominate.
तर काही लोकांची इतरांना पिळवणूक करण्याची, इतरांवर वर्चस्व गाजवण्याची इच्छा.
And the willingness of others to be dominated.
आणि इतर लोकांची इच्छा की इतरांनी आपल्यावर वर्चस्व गाजवू देण्याची.
Both play their part.
आणि हे दोघेही जे आहे ते आपली आपली भूमिका वठवतात.
Both those who dominate and those who are dominated contribute to lack of freedom.
ज्यांच्यावर वर्चस्व गाजवलं जातं आणि जे वर्चस्व गाजवतात दोघेही ह्याला कारणीभूत असतात.
So why do some people want to dominate?
तर काही लोकांना असं वर्चस्व गाजवण्याची इच्छा का असते?
Well, it's obvious, isn't it?
अगदी स्वाभाविक आहे.
They want to maintain their own benefits.
त्यांना आपल्या स्वतःचे जे काही सुविधा आहेत त्या कायम ठेवायच्या असतात.
They enjoy wealth, power, status.
त्यांना आपलं संपत्ती, सत्ता ह्या कायम ठेवायच्या असतात.
They enjoy a good life, good material life.
त्यांना आपली चांगली जी सांपत्तिक स्थिती आहे ती कायम ठेवायची असते.
So they don't want to change. They don't want to change.
आणि म्हणून त्यांना बदल नको असतो.
They want things as they are.
त्यांना जसं काही सुरू आहे ते सुरू राहणं आवश्यक पाहिजे.
It's very comfortable for them.
त्यांच्यासाठी हे जीवन अतिशय सुखद वस्तू असतं.
They want to remain in the dominant position.
आणि त्यांना आपलं वर्चस्व नेहमी कायम राहावं हेच पाहिजे असतं.
And they believe they can do so by controlling, by dominating, by exploiting others.
आणि त्यांना हे माहित असतं की इतरांवर इतरांची पिळवणूक करून इतरांना नियंत्रण करून आपण आपली सत्ता जी आहे ती कायम ठेवू शकतो.
So people dominate because they're greedy.
लोक वर्चस्व गाजवतात कारण ते स्वार्थी असतात.
They're greedy for power, they're greedy for wealth, they're greedy for status.
ते आपल्या प्रतिष्ठेसाठी, पदासाठी, सत्तेसाठी भुकेले असतात, लोभी असतात.
Those things make them feel happy.
आणि ह्या गोष्टींमुळे त्यांना आनंद होतो.
So they don't want to let go of them.
आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सोडण्यासाठी ते तयार नसतात.
They don't want to share those things.
आणि ह्या गोष्टी इतरांशी वाटून घेण्यासाठी ते तयार नसतात.
And they have various ideas, various beliefs that make them feel, well, yes, I should be the dominant person.
आणि अशा काही त्यांचे विचार असतात आणि संकल्पना असतात की आपणच असे वर्चस्व गाजवणारे असावं असं त्यांना वाटत असतं.
So it all comes from their beliefs, ideas and feelings.
म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्यांच्या ज्या कल्पना आहेत, त्यांच्या भावना आहेत, त्यांचे विचार आहेत, त्याच्यामधून येतात.
Where are those beliefs, ideas and feelings?
तर ह्या ज्या कल्पना आहेत किंवा भावना आहेत, विचार आहेत, ते कुठून येतात?
But they're not in nature.
त्या काही निसर्गामध्ये नाही.
But the ground here doesn't have beliefs and ideas and feelings.
इथली जी जमीन आहे हिला काही स्वतःच्या कल्पना नाही, स्वतःच्या भावना नाही, विचार नाही.
So where are they?
तर ह्या कुठे असतात?
Inside, they're in the human mind.
त्या आतमध्ये असतात, त्या माणसाच्या मनात असतात.
That's where those feelings that lead to domination come from.
आणि वर्चस्व गाजवण्याच्या ह्या ज्या भावना आहेत ह्या मनातूनच निर्माण होतात.
Rocks and stones don't try to dominate.
हे जे दगड आहे, दगड धोंडे आहेत, ते काही वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत नाहीत.
They're just there.
ते केवळ तिथे असतात.
But human beings, they can develop this dominating mind.
म्हणून सत्ता गाजवण्याचं, वर्चस्व गाजवण्याची जी इच्छा आहे ते मनुष्य प्राणी निर्माण करत असतात.
So if we want people to stop dominating, we need to help them change their minds.
जर लोकांना वर्चस्व गाजवण्यापासून थांबवायचं असेल तर आपण त्यांना त्यांचं मन परिवर्तन करण्यासाठी मदत केली पाहिजे.
We need to help them change the mind of greed and of pride into a mind of compassion and love for others.
आपण लोकांना लोभ आणि अहंकारातून करुणेसाठी आणि इतरांना मदत करण्याची भावनेमध्ये परिवर्तित करायला मदत केली पाहिजे.
So that they feel, well, these are my brothers and sisters who are suffering.
जेणेकरून त्यांना असं वाटेल की हे माझे बंधू आणि भगिनी आहेत, हे दुःखात आहेत.
So I must help them.
आणि त्यामुळे मला मदत केलीच पाहिजे.
And so that then you're prepared to share with others.
आणि अशा तऱ्हेने आपण इतरांशी वाटून घेण्यासाठी तयार होतो.
सो डॉमिनेशन माइंड, well, domination comes from the mind.
म्हणून ही जी वर्चस्व गाजवण्याची जी गोष्ट आहे ती मनातून निर्माण होते.
And it's the mind that has to change.
आणि म्हणून मनाचं परिवर्तन झालं पाहिजे.
But the two sides to domination.
परंतु ह्या वर्चस्वाच्या दोन अशा बाजू आहेत.
There's the dominator and there's the dominated.
एक आहे वर्चस्व गाजवणारा आणि दुसरा जो गाजवू देतो असा.
If somebody is going to be on top, somebody else has got to be on the bottom.
जर कोणी वर जात असेल तर कोणीतरी खाली असायलाच पाहिजे.
They belong together.
आणि हे दोघेही एकत्रित असतात.
You can't have one without the other.
तुम्ही दोघांपैकी एकच असेल असं कधी होत नाही.
And the dominated allow themselves to be dominated.
आणि जे इतरांना वर्चस्व गाजवू देतात ते तशी इतरांना संधी देतात.
After all, you think historically the oppressed classes of India were in the great majority.
तर तुम्हाला माहित आहे की इतिहासामध्ये ज्यांच्यावर अशा प्रकारे सत्ता गाजवली गेली, वर्चस्व गाजवलं गेलं, त्यांची संख्या खूप मोठी होती.
So why didn't they just rise up and refuse to accept that domination?
तर हे बहुसंख्य असताना सुद्धा त्यांनी उठाव का केला नाही आणि हे वर्चस्व झुगारलं का नाही?
The two reasons.
त्याचे दोन कारण आहेत.
First of all, fear.
पहिली गोष्ट म्हणजे भीती.
This fear that you will be hurt, that you will be damaged, that you will be even killed.
ही भीती की आपल्याला इजा होऊ शकते, आपल्याला दुखापत होऊ शकते किंवा आपल्याला मारलं सुद्धा जाऊ शकतं.
Then this lack of confidence.
त्यानंतर आत्मविश्वासाची कमी.
Lack of belief that things can really change.
आणि हा विश्वासाची कमी की परिवर्तन होऊ शकतं.
Lack of real courage to change things.
आणि परिवर्तनात परिवर्तन करण्यासाठी धाडसाची कमी.
Where does this fear and lack of confidence come from?
तर ही भीती आणि आत्मविश्वासाची कमतरता कुठून येते?
This rocks and stones don't have fear or lack of confidence.
ते दगड ढोंगण्याना काही भीती नसते किंवा आत्मविश्वासाची कमतरता नसते.
It's only human beings who have it.
आणि ह्या गोष्टी मानवामध्येच असतात.
It's within us, it's in our own minds.
हे आपल्या मध्ये असतं, आपल्या मनात असतं.
It comes from the mind of man.
आणि हे माणसाच्या मनातून निर्माण होतं.
We need to change that mind.
आणि ह्या मनाला आपण परिवर्तित केलं पाहिजे.
We need to replace fear with courage.
आपण आपल्या भीतीला धाडसा भीतीच्या ठिकाणी धाडस निर्माण केलं पाहिजे.
We need to replace lack of confidence with confidence.
आपल्याला हा जो न्यूनगंड आहे त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे.
This was one of Baba Sahib's strongest messages to his followers.
बाबा साहेबांचा आपल्या अनुयायांसाठी हा अतिशय मजबूत असा संदेश होता.
And he did manage to created huge change in consciousness.
आणि बाबासाहेबांनी स्वतः लोकांच्या मनामध्ये प्रचंड परिवर्तन करण्यासाठी यश प्राप्त केलं.
All his life he tried to teach people not to accept domination.
संपूर्ण जीवनभर बाबासाहेबांनी लोकांना हे शिकवलं की इतरांची गुलामगिरी करायची नाही.
You think of the Mahad tank satyagraha.
तुम्ही महाडच्या तळ्याचा सत्याग्रह आठवा.
He went there, he wasn't put off, he took water.
बाबासाहेब तिथे गेले, त्यांना कोणी तिथून बाजूला करू शकलं नाही, त्यांनी पाणी घेतलं.
सो मेनी थिंग्स लाईक दॅट वेअर ही जस्ट गॉट पीपल टू हॅव द करेज टू टेक व्हॉट वाज देअर्स बाय राइट.
आणि आपले अधिकार जे आहेत, हक्क जे आहेत ते प्राप्त करण्यासाठी लोकांमध्ये धाडस निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
And Baba Sahib was a supreme example of confidence and courage.
आणि बाबासाहेब आत्मविश्वासाचं आणि धाडसाचं सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे.
बट दिस confidence and courage needs to go much deeper still.
आणि हे जे धाडस आहे आणि आत्मविश्वास आहे तो अतिशय सखोल असला पाहिजे.
If we want liberty in India, we need to change the minds of both the dominators and the dominated.
जर भारतात स्वातंत्र्य प्रस्थापित करायचं असेल तर गुलामी करणारा आणि गुलामी गाजवणारा ह्या दोघांमध्ये सुद्धा परिवर्तन झालं पाहिजे.
Even among us there are dominators.
आपल्यामध्ये सुद्धा वर्चस्व गाजवणारे लोक आहेत.
Even among us there are dominated.
आणि आपल्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे गुलामगिरी करणारे लोक आहेत.
In Indian society as a whole there are dominated and dominators.
आणि भारतीय समाजामध्ये ह्या दोघेही आहेत, वर्चस्व गाजवणारे आहेत आणि गुलामगिरी करणारे.
So long as that persists there's no liberty.
आणि जोपर्यंत ह्या गोष्टी आहेत तोपर्यंत स्वातंत्र्य असू शकत नाही.
That mind of domination and of being dominated needs to be changed.
आणि जे वर्चस्व गाजवतात आणि जे गाजवू देतात ह्या दोघांचीही मन परिवर्तित झाली पाहिजे.
So Baba Sahib also wanted equality for all Indians.
Baba Sahebanna sarva bhartiyansathi samata suddha paije hoti.
He wanted all Indians to have respect.
Baba Sahebanna प्रत्येकाने एकमेकाचा सन्मान केला पाहिजे असं पाहिजे.
He wanted everybody to have equal respect as a citizen of this great nation.
आणि बाबासाहेबांना पाहिजे होते की एक नागरिक म्हणून प्रत्येकाला समान असा सन्मान मिळाला पाहिजे.
He wanted everybody to be honored as a human being.
आणि माणूस म्हणून प्रत्येकाला आदर केला पाहिजे हे त्यांना पाहिजे होतं.
So where does inequality come from?
तर ही असमानता कुठून येते?
Well, it comes from beliefs about what life is.
तर जीवन काय आहे ह्याच्याबद्दल जे काही विश्वास असतात समज असतात त्याच्यामधून हे निर्माण होतं.
So for instance, let's take the system of graded inequality that is caste.
तर जातीची जी विषमता आहे तिच्याबद्दल आपण विचार करूया.
Well, it's not found in nature.
हे काही निसर्गत नाही.
But the stones don't know caste difference.
ह्या दगडाला काही कळत नाही की कोणाच्या जातीमध्ये काय फरक आहे.
The stone doesn't say, well, you're a big stone and I'm only a small stone.
दगड कधी म्हणत नाही की मी मोठा दगड आहे आणि तू लहान दगड आहे.
The stone doesn't say, you mustn't touch me, I'm this sort of stone, you're not that sort of stone.
आणि हे दगड एकमेकांना म्हणत नाही की तू मला स्पर्श करू नको, मी चांगला दगड आहे, तू वेगळ्या प्रतीचा दगड आहे.
The stone is just a stone.
दगडा दगडच असतो.
It's the mind of man that reads things that way.
हे माणसाचं मन आहे जे अशा पद्धतीने गोष्टींना पाहते.
बाबासाहेब said, caste is a notion, a state of mind.
बाबासाहेब म्हणतात की जात ही मनाची अवस्था आहे.
Where does it come from?
मग ही निर्माण कुठून होते?
Well, of course, on the part of those who are at the top of the heap, it's from greed.
आणि ह्या ढिगाऱ्याच्या टोकावर जे असतात वरती जे असतात ते लोभी असतात.
It's the desire to keep the good life for yourself.
आणि स्वतःचं जे सुखवस्तू जीवन आहे ते असंच कायम राहावं ह्याची त्यांना लालसा असते.
But on the part of those who are at the bottom of the heap, it's the belief that yes, they are at the bottom of the heap.
आणि जे या ढिगाऱ्याच्या खाली असतात अगदी तळाशी असतात त्यांना हा विश्वास असतो की नाही आपण हे खाली राहण्यासाठी जन्माला आलो.
Inequality is a state of mind.
म्हणून ही असमानता जी आहे ही मनाची अवस्था आहे.
When we see people, we see them in terms of that inequality.
जेव्हा आपण लोकांना पाहतो तेव्हा लोकांना अशा असमानतेच्या माध्यमातून पाहतो.
I'm so aware of this myself.
मी ह्याच्याबद्दल फार जागृत आहे.
Because I come from a country where we don't have caste.
कारण मी अशा देशामधून आलो जिथे जात नाही.
We've got our own social prejudices, but we don't have caste.
तर आमच्यामध्ये वेगवेगळे सामाजिक प्रश्न आहेत परंतु तिथे जात मात्र नाही.
And I'm always saying this. I don't understand caste.
आणि मी नेहमीच म्हणतो की मला काही जात समजत नाही.
I can't work out what the difference is between one Indian and another.
एका भारतीय दोन भारतीयांमध्ये काय फरक आहे हे मला समजत नाही.
But more or less learned that if you're called Kamble, well, that means you come from some community or
other. आता थोडंफार मला कळायला लागलं की कांबळे म्हटलं की म्हणजे कोण
असेल. Or if you're called Joshi, it's another community.
आणि कोणाला जोशी म्हटलं की हा कोण असेल हे कळायला लागलं.
But I can't see any difference.
परंतु माणसामध्ये काय फरक आहे हे मात्र मला कळत.
They seem just the same to me.
अरे दोन्ही माणसं मला सारखेच दिसतात.
One head.
दोघांना एकच डोकं असतं.
Two ears.
दोघांना दोनच कान असतात.
Two eyes.
दोन डोळे असतात.
Two arms.
दोन हात असतात.
They don't seem any different to me.
आणि मला या दोघांमध्ये काय फरक दिसत नाही.
It's not that one is bright green and the other one is bright red.
आणि हा कोणी हिरवा माणूस आहे आणि दुसरा अगदी गर्द लाल आहे असं तर काही दिसत नाही.
Or one is yellow and one is green.
आणि कोणी एक पिवळा आहे आणि एक हिरवा आहे असंही दिसत नाही.
Or one's got two heads and another one's got five.
आता एकाला दोन डोकी आहेत आणि दुसऱ्याला पाच आहे असंही दिसत नाही.
They're just Indians.
ते मला फक्त भारतीय दिसतात.
They're just Indian people.
आणि ते केवळ भारतीय लोक असं मला दिसतात.
But well, they see each other as very different.
परंतु हे एकमेकांना मात्र वेगळ्या पद्धतीने पाहतात.
So that proves it must be in the mind.
आणि ह्याच्यामुळे सिद्ध होतं की यांच्या मनातच काहीतरी आहे.
It's not in nature.
हे काही निसर्गात नाही.
Because I don't know it, I can't see it.
कारण मला हे दिसत नाही, मला हे माहित नाही.
Nobody's trained me to see caste.
आणि मला असं कोणी प्रशिक्षण दिलं नाही की जात कशी पाहायची.
You have to be trained it right from a very early age.
तुम्ही जेव्हा अगदी लहानशी असतात तेव्हापासून ही ट्रेनिंग पाहिजे असतं.
Every Indian is indoctrinated into this caste mentality.
आणि ह्या जातीच्या मानसिकतेमध्ये प्रत्येक भारतीयाला लहानपणापासून प्रशिक्षण मिळतं.
I just not learned it.
आणि मला तेव्हापासून काही ते मिळालं नाही.
And I'm not going to learn.
आणि मी ते शिकणार नाही.
I find it abhorrent.
You find it
abhorrent. I dislike it intensely.
आणि मला ते अतिशय त्याची घृणा येते.
I just like human beings.
मला केवळ मनुष्य पाहिजे.
I don't care what sort of human being they are. I just like human beings.
आज कोणत्या प्रकारचे मनुष्य प्राणी आहेत हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. मनुष्य प्राणी मला महत्वाचं.
I judge people by what they are.
लोक जे आहेत त्याच्यावरून मी त्यांच्याबद्दल निष्कर्ष काढतो.
If they're good people, I respect them.
जर ते चांगले लोक असतील मी त्याचा सन्मान करतो.
If they're bad people, I feel sorry for them.
आणि जर ते वाईट लोक असतील तर त्यांच्याबद्दल मला खेद वाटतो.
I don't mind where they come from, what kind of person they are.
ते कुठून आले आणि कोणत्या प्रकारचे लोक आहेत ह्याच्याशी मला काही देणं घेणं नाही.
So this is the mind that we need to develop.
तर हे मन असं मन आहे ज्याचा आपण विकास केला पाहिजे.
As I say, in England we've got our own prejudices, but we don't have that one.
जसं मी सांगितलं की इंग्लंडमध्ये आमच्या स्वतःचे काही वेगळ्या समस्या आहेत परंतु ही समस्या मात्र नाही.
This is something that's been developed over thousands of years just in India.
आणि केवळ भारतातच हजारो वर्षापासून ही पद्धती जी आहे ही निर्माण झाली.
Yes, I hope it just stays in India.
आणि मला आशा आहे की भारतातच राहावी.
In fact, I hope it just disappears from India.
आणि मला असंही वाटतं की भारतातून सुद्धा नष्ट व्हावी.
We need to change that mind.
तर हे मन जे आहे त्याला आपण बदललं पाहिजे.
We need to change that mind of inequality so that it becomes a mind of respect for all as human beings.
असमानतेची मानसिकता जी आहे मन जे आपण परिवर्तित केलं पाहिजे जेणेकरून प्रत्येक माणूस दुसऱ्याचा सन्मान करू शकेल.
We need to see that every single human being has the highest human potential.
आपण ही गोष्ट पाहणं आवश्यक आहे की प्रत्येक मनुष्यामध्ये अतिशय श्रेष्ठ अशी क्षमता आहे.
This is why Baba Sahib chose the Buddha Dhamma.
आणि ह्यासाठीच बाबा साहेबांनी बुद्ध धम्माची निवड केली.
Because the Buddha Dhamma says that every single human being, every single one of you can become a Buddha.
बाबासाहेब हे सांगत होते की तुमच्यापैकी प्रत्येक मनुष्य जे आहे प्रत्येक मनुष्य प्राणी हा बुद्ध बनू शकतो.
Sometimes people say, well, can women become Buddhas?
कधी कधी लोक विचारतात काय महिला बुद्ध होऊ शकतात.
Well, of course they can.
निश्चित ते होऊ शकतात.
Everybody can become a Buddha.
प्रत्येक जण बुद्ध होऊ शकतो.
A stronger clap from the left than from the right.
महिलांकडून टाळ्यांचा आवाज जास्त आहे.
Everybody can become a Buddha.
तर प्रत्येक जण बुद्ध होऊ शकतो.
Buddhahood is not just for some people.
बुद्धत्व हे काही लोकांसाठी ठरलेलं नाही.
It's not just for the higher castes.
हे केवळ वरच्या जातीच्या लोकांसाठी असं नाही.
So called higher castes.
किंवा जे स्वतःला वरच्या जातीचे म्हणतात त्यांच्यासाठी नाही.
It's not even for the educated.
आणि केवळ काही शिक्षित आहेत त्यांच्यासाठी नाही.
You don't need a PhD to become a Buddha.
बुद्ध बनण्यासाठी तुम्हाला PhD ची गरज लागत नाही.
The Buddha couldn't read.
बुद्ध स्वतः वाचू शकत नव्हते.
And there are many examples of illiterate enlightened beings in the Buddhist scriptures.
आणि अनेक अशी उदाहरणं आहेत जे बुद्धत्व प्राप्त केलेले लोक बुद्ध धम्मामध्ये अशिक्षित होते.
You don't need to be a first class officer to become a Buddha.
तर तुम्हाला बुद्ध बनण्यासाठी काही फर्स्ट क्लास ऑफिसर असलं पाहिजे याची गरज नाही.
There are many examples of very simple people doing manual labor who gain enlightenment.
तर असे अनेक साधारण माणसं होती जे सामान्य काम करायचे त्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं ह्याचे अनेक उदाहरणं आहेत.
So we need to see each and every person as potentially a Buddha.
म्हणून आपल्याला प्रत्येक मनुष्यामध्ये बुद्धत्वाची क्षमता आहे हे पाहिलं पाहिजे.
In one of the Buddhist scriptures there's a story of a bodhisattva.
एका बौद्ध धर्मग्रंथामध्ये बोधिसत्वाची गोष्ट आहे.
And he takes on a practice.
हा बोधिसत्व एक ध्यान साधना घेतो.
His practice is to go up to each and every individual and say, I salute you because you can become a Buddha.
आणि हा बोधिसत्व अशी साधना घेतो की प्रत्येक माणूस दिसला की त्याला वंदन करायचं आणि म्हणायचं की मी तुला वंदन करतो कारण तू बुद्ध होऊ शकतो.
Everybody he approached he said this to.
आणि ज्या ज्या कोणाला कोणासमोर ते जायचे बोधिसत्व असं म्हणायचं.
Apparently people used to get very annoyed with him.
आणि शेवटी लोक याच्यावर फार चिडायचे.
People would often beat him up.
आणि बऱ्याच वेळेस तो मार सुद्धा खायचा.
And he said, don't say that to me.
आणि लोक म्हणायचे की हे असं मला म्हणू नको.
I'm from a big caste.
मी वरच्या जातीतून आलोय.
Don't talk Buddhism to me.
आणि बुद्ध धर्म मला सांगू नको.
So he just say, I salute you because you can become a Buddha.
परंतु ह्याला उत्तर म्हणून ते एवढंच म्हणायचं की मी तुला वंदन करतो कारण तू बुद्ध होऊ शकतो.
So he just went to everybody in this way.
तर अशा तऱ्हेने हा बोधिसत्व प्रत्येकाकडे जातो.
Now I was just thinking the other day that Baba Sahib on one occasion talked about how you should salute other people.
आणि यावर मला एक गोष्ट आठवली. बाबा साहेब आपण इतरांना वंदन कसं करावं इतरांना कारण तर नमस्कार कसा करावा ह्याबद्दल सांगतात.
Somebody came to him and said namaskar.
कोणीतरी त्यांच्याकडे आलं आणि बाबासाहेबांना नमस्कार म्हटलं.
And he said don't say namaskar.
आणि बाबासाहेब म्हणतात की नमस्कार म्हणू नका.
He said say om mani padme hum.
ते म्हणतात की ओम मणी पद्मे हुम म्हणा.
This is not well known but this is what he said. I've seen the account of it.
आणि हे काही सर्वांनाच माहित आहे असं नाही परंतु ह्याचा उदाहरण मी प्रत्यक्ष पाहिलंय.
So what does om mani padme hum mean?
तर ओम मणी पद्मे हुमचा अर्थ काय आहे?
Om is your unrealized potential.
ओम म्हणजे तुमच्या आतमधलं जे तुम्ही बघितलेलं नाही अशी क्षमता आहे.
Actually it's a Buddhist term. Not, it's later been taken up by others.
तर ओम हा जो आहे हा बौद्ध शब्द आहे तो नंतर कालांतराने इतरांनी त्याला घेतलं.
It means the full and perfect Buddhahood.
ओम याचा अर्थ परिपूर्ण बुद्धत्व.
But not yet realized.
परंतु असं की जे अजून त्याची ओळख मात्र तुम्हाला झालेली नाही.
Hung at the other end means that Buddhahood realized within you.
आणि हुम हा जो शेवटचा पद्मे हुम मधला अक्षर आहे म्हणजे हे बुद्धत्व मी साक्षात बघितलंय.
सो व्हाट अबाउट मनी, व्हाट अबाउट पद्मे?
आणि मणी आणि पद्म म्हणजे काय?
मणी म्हणजे मणी आणि पद्म म्हणजे पद्म. मला मराठी ईत नाही. सो व्हाट इज द मणी?
तर मणी याचा काय अर्थ आहे?
मणी is the jewel.
Mani manje ratna.
So what jewel is this?
Tar he konta ratna hai?
It's the jewel of enlightenment.
Tar he buddhatvacha ratna hai.
It's the jewel of the Buddha within you.
Tar aaplya aatmadhe aslelya buddhatvacha te ratna hai.
What is padma?
Padma kay ahe?
Padma is your mind.
Padma he tumcha man ahe.
In your mind is the Buddha.
Tumcha manat buddha ahe.
In your mind is Buddhahood.
Tumcha manat buddhatva ahe.
Enlightenment is within you.
तुमच्या आतमध्ये बुद्धत्व आहे.
All lotuses are closed.
आणि आपली जी कमळ आहे ती बंद आहे.
A Buddhist life is the opening of that lotus.
आणि बौद्ध जीवन म्हणजे ह्या कमळाला उमलवणं आहे.
And in the center of that lotus is the money.
आणि या कमळाच्या मध्यभागी मणी आहे.
So when you say to somebody Om Mani Padme Hum, what do you say?
जेव्हा तुम्ही दुसऱ्याला ओम मणी पद्मे हुम म्हणता तेव्हा तुम्ही काय म्हणता?
You're saying I salute the Buddha within you.
ह्यावेळेस तुम्ही म्हणताय की तुझ्यामधील बुद्धत्वाला मी वंदन करतो.
And you say to everybody.
आणि तुम्ही प्रत्येकाला असं म्हणता.
It doesn't matter who they are, you're saluting the Buddha within them.
तर ते कोणीही असो तुम्ही त्यांच्यातील बुद्धाला वंदन करता.
So you say Om Mani Padme Hum.
म्हणून तुम्ही म्हणता ओम मणी पद्मे हुम.
You're reminding yourself, you're reminding them that they have the jewel of enlightenment within their minds.
आणि तुम्ही प्रत्येकाला अशा प्रकारे वंदन करतात कारण त्यांच्या मनात बुद्धत्वाचं रत्न आहे हे तुम्ही जाणता.
In other words, you're recognizing equality.
दुसऱ्या शब्दात आपण समतेला जाणतो.
You're respecting them as an individual with the potential for Buddhahood.
आणि बुद्धत्वाची क्षमता असलेले व्यक्ती आहेत अशा तऱ्हेने तुम्ही त्यांना ओळखता.
So that's the state of mind we need to develop.
आणि हीच आहे मनाची अवस्था ज्याचा आपण विकास केला पाहिजे.
We need to leave behind the caste mentality.
आपल्याला ही जातीची मानसिकता मागे सोडली पाहिजे.
And we've all got it, rather you've all got it.
आता आपल्या सर्वांमध्ये आहे खरं म्हणजे तुम्हाला सर्वांमध्ये ती आहे.
In this respect I'm clean.
ह्या बाबतीत मी मात्र स्वच्छ आहे.
Just by accident of birth.
आता अपघाताने माझा जन्म इथे झाला नाही म्हणून.
If I'd been born in India, I would have it too.
जर मी भारतात जन्मलो असतो तर माझ्या इथे असतं.
But I'm lucky in this respect, in many respects I'd love to be born in India.
तर ह्या अर्थाने तरी मी फार लकी आहे. आता बरेच गोष्टी आहेत की ज्यासाठी भारतात जन्म झाला असता तर बरं झालं असतं असं मलाही वाटतं.
But in this respect I've got the advantage of you.
आणि परंतु ह्या बाबतीत सुद्धा भारतात जन्म झाला नाही ह्याचा मला फायदा होतो.
But I hope you won't mind my pointing out, you've all got it in your minds.
परंतु मला वाटतं की तुम्हाला वाईट वाटू नये. मी जर हे सांगितलं की तुमच्या सर्वांच्या मनामध्ये ते आहे.
यू जस्ट लुक हाऊ मेनी टाइम्स यू यूज द फ्रेज आपले लोक.
तुम्ही आता स्वतःला विचारा की किती वेळ तुम्ही आपले लोक हा शब्द वापरता.
हू डू यू मीन?
तर आपले लोक जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुमचा काय अर्थ असतो?
हू यू टॉकिंग अबाउट व्हेन यू से आपले लोक?
जेव्हा तुम्ही आपले लोक म्हणता तेव्हा तुम्ही कोणाबद्दल बोलता?
Yes, you know who you mean.
तुम्हाला माहित आहे तुम्ही कोणाबद्दल बोलता.
So we have to go beyond that.
तर आपल्याला ह्याच्या पलीकडे गेलं पाहिजे.
It's not just आपले लोक.
केवळ आपल्या लोकांचाच प्रश्न नाही.
Or rather आपले लोक सर्व लोक आपले लोक आहे. We have to see the seed of Buddhahood in each and every person.
तर आपल्याला प्रत्येक व्यक्तीमध्ये बुद्धत्वाची क्षमता बीज पाहिलं पाहिजे.
We need to honor that seed within each person.
आपल्या प्रत्येक मनुष्यामध्ये आपण ह्या बीजाचं सन्मान केला पाहिजे.
Not just आपले लोक.
केवळ आपल्या लोकांपुरतच नाही.
The Buddhahood isn't just within आपले लोक.
हे आपल्या लोकांमध्येच बुद्धत्वाची क्षमता आहे असं नाही.
It's in सर्व लोक.
हे सर्व लोकांमध्ये बुद्धत्वाची क्षमता.
Therefore सर्व लोक आपले लोक आहे.
आणि म्हणून सर्व लोक आपले लोक आहे.
So that's the mind of equality.
म्हणून हे समानतेचं मन आहे.
We've got to develop that mind of equality.
आणि आपल्याला हे समानतेची जी मनोवस्था आहे तिचा विकास करायचा आहे.
So then Baba Sahib wanted fraternity among all Indians.
आणि बाबा साहेबांना सर्व भारतीयांमध्ये बंधुत्वाची भावना पाहिजे होती.
He wanted us to see each other as brothers and sisters in the same Indian family.
त्यांना सर्व लोक हे एका भारतीय परिवाराचे बंधू भगिनी आहेत अशा तऱ्हेने पाहिजे होतं.
That's what bandhutva means.
याचाच अर्थ बंधुत्व असा आहे.
We see everybody else as a fellow citizen.
आपण प्रत्येकाला आपले आपल्यासारखेच नागरिक आहे असं पाहतो.
The caste mentality divides us and cuts us off from each other.
जातीची मानसिकता जी आहे आपल्याला एकमेकांपासून विभागते, एकमेकांपासून दूर नेते.
Yes, it makes us feel आपले लोक and not आपले लोक.
हां, याच्यामुळे आपले लोक आणि हे आपले लोक नाहीत अशी भावना निर्माण होते.
And it breeds enmity and hostility between people.
आणि वेगवेगळ्या जातींमध्ये समूहांमध्ये शत्रुत्व निर्माण होतं.
सो वेअर डज नॉन फ्रटर्निटी कम फ्रॉम?
तर ही जी बंधुत्वहीनता आहे ती कुठून येते?
इट कम्स फ्रॉम एनमिटी, हेट्रेड, सस्पेशन.
ही शंकेमधून, द्वेषातून आणि हिंसेमधून निर्माण होते.
इट कम्स फ्रॉम जेलसी, एनवी.
ईर्ष्येमधून ती निर्माण होते.
इट कम्स फ्रॉम ऑल दोज हॉरिबल मेंटल स्टेट्स that we feel towards others.
इतरांबद्दल ज्या काही नकारात्मक मानसिक अवस्था आपल्या निर्माण होतात त्यातून हे निर्माण होतं.
We identify with one set of people and we feel hostile and fearful of another set of people.
आपण आपली ओळख एका विशिष्ट जातीशी, समाजाशी ठेवतो आणि इतर समाजांबद्दल आपल्या मनामध्ये हिंसकतेची किंवा शत्रुतेची भावना असते.
You can think, I'm sure, of so many examples in modern India.
आधुनिक भारतामध्ये अनेक उदाहरणं याची आपण पाहू शकतो.
There's been terrible violence committed even these last few years of this kind.
अशा प्रकारचे भयंकर हिंसा ज्या आहे गेल्या काही वर्षांमध्ये भारतात घडल्या.
But even in England we have this experience too.
England मध्ये सुद्धा असा अनुभव आम्हाला येतो.
You know that the English are mainly, well, a white skinned race.
तर तुम्हाला माहित आहे की इंग्लिश लोक जे आहेत ते मुळात पांढऱ्या कातडीचे लोक आहेत.
But about 50 years ago people began to settle in England from Africa and from India and other places.
तर गेल्या 50 वर्षांपासून आफ्रिकेमधून किंवा भारतामधून इंग्लंड मध्ये लोक राहायला लागले.
So they developed amongst some of the white English people prejudice against the dark skinned people.
आणि हळूहळू जे पांढरे लोक आहेत त्यांना काळ्या लोकांबद्दल काही पूर्वग्रह निर्माण झाले.
And there been several very unpleasant incidents of attacks on black people.
आणि अनेक असे दुःखद प्रसंग घडले की गोऱ्या लोकांनी काळ्या लोकांवर काही हल्ले केले.
I just explained to you that we've got our own social problems in England just as you have here.
जसे तुमचे काही सामाजिक समस्या आहेत तशा इंग्लंड मध्ये आमच्याही काही सामाजिक समस्या.
So why did some of those white people feel hostile to the black people coming in?
तर काही पांढऱ्या लोकांना या काळ्या लोकांबद्दल अशी हिंसकतेची भावना का निर्माण होते?
Well, first of all, they were strange, they were different.
पहिली गोष्ट म्हणजे ते विचित्र आहेत किंवा ते दुसरे आहेत असं वाटतं.
And we fear what is unusual, what is different.
जे आपल्यापेक्षा वेगळं आहे त्याच्याबद्दल आपल्याला भीती वाटते.
We feel hostile, we feel suspicious of what is different.
आणि जे काही वेगळं आहे त्याच्याबद्दल आपल्याला हिंसकता निर्माण होते किंवा भीती निर्माण होते.
And then some of these people felt, well, these people are coming into our country, they're taking our jobs.
आणि काही लोक हा विचार करायला लागले की हे लोक आमच्या देशात आलेत, आमच्या नोकऱ्या घेतल्यात.
They're going to university, they're taking our places.
ते विद्यापीठांमध्ये चालले आहेत, ते आमच्या जागा घेत आहेत.
Indian people in England tend to do very well educationally.
भारतीय लोक जे इंग्लंड मध्ये आहेत ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार चांगली प्रगती करतात.
They do much better than the white people.
आता पांढऱ्या लोकांपेक्षाही भारतीय लोक शिक्षणामध्ये अधिक प्रगती करतात.
So the white people think, oh, these Indians, they're getting good places in university, they're getting good jobs.
आणि म्हणून पांढऱ्या लोकांना वाटतं की हे भारतीय लोक विद्यापीठामध्ये चांगले पद मिळवतात, चांगल्या नोकऱ्या मिळवतात.
सो जेलसी कम्स.
आणि अशा प्रकारे मत्सर तयार होतो, ईर्ष्या तयार होते.
इन दिस वे पीपल स्टार्ट टू थिंक ऑफ अ होल ग्रुप as not us, not आपले लोक.
म्हणून हळूहळू लोक असा विचार करायला लागतात की हा संपूर्ण समुदाय म्हणजे आपले लोक नाही.
Well, you've got even those examples here in the Bombay region.
मुंबई क्षेत्रामध्ये पण अशी उदाहरण आपण पाहतो.
Those sort of prejudices about people coming from outside.
बाहेरून आलेल्या लोकांबद्दल प्रत्यक्ष मुंबईमध्ये लोक काय विचार करतात?
And it all comes from the mind.
आणि हे सगळं मनातून निर्माण होतं.
Often it's not true that those people are taking jobs.
आणि खरं म्हणजे हे खरंही नसतं की हे लोक काही तुमच्या नोकऱ्या घेऊन जात आहेत.
By and large, the black people coming into England England were taking jobs that English people wouldn't do.
खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात जे काळे लोक इंग्लंडमध्ये आले पांढरे लोक जे काम करत नाहीत ते काम ते स्वतः करायला लागले.
So it wasn't true that actually they were taking away the jobs of English people.
म्हणून ही खरी गोष्ट नाही की इंग्रजी लोकांचे नोकऱ्या हे काळे लोक घ्यायला
लागले. But that belief grows in people's minds.
परंतु ही जी विश्वास जो आहे लोकांच्या मनात वाढायला लागतो.
So these prejudices that break up fraternity are within us.
म्हणून हे जे काही पूर्वग्रह आहेत आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला लागतात.
And they're to do with suspicion, hostility, fear.
आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये शंका असते हिंसकता असते आणि भीती असते.
And that needs to be changed.
आणि ह्या गोष्टी बदलल्या पाहिजे.
It needs to be changed into love and well wishing towards others.
आणि ह्याचं परिवर्तन प्रेमामध्ये आणि एकमेकांच्या सदिच्छेमध्ये झालं पाहिजे.
So that we see everybody as a fellow citizen.
आणि जेणेकरून आपण प्रत्येक जणाला आपल्यासारखेच नागरिक आहेत असं पाहू शकतो.
And we respect and honor them as a fellow citizen.
आणि आपण त्यांचा आदर करू शकू आपल्यासारखेच नागरिक म्हणून.
We want to work together with them to create a better world.
आणि त्यांच्या सोबत एकत्रितपणे आपण काम करू शकलो पाहिजे जेणेकरून चांगलं जग निर्माण करता येईल.
So for liberty, if we want liberty, we've got to change greed into compassion.
जर आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे असेल तर आपल्याला ह्या स्वार्थाला लोभाला करुणेमध्ये बदललं पाहिजे.
We've got to change fear into courage.
आपली जी भीती आहे तिला आपण धाडसामध्ये धैर्यामध्ये परिवर्तित केलं पाहिजे.
If we have equality, we've got to change beliefs about inequality into respect for the Buddha within.
जर आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे असेल तर स्वातंत्र्याच्या विरोधात जे विश्वास आहेत त्यांना आपण बदललं पाहिजे.
If we want fraternity, we have to change hatred and suspicion into love.
जर आपल्याला बंधुत्व पाहिजे असेल तर द्वेष आणि शंका यांना प्रेमात आपण बदललं पाहिजे.
So this is what Babasaheb saw.
तर ह्याच गोष्टी बाबासाहेबांनी बघितल्या.
What stands against liberty, equality and fraternity is not just political.
तर समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या मध्ये आड येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ह्या केवळ राजकारणच नाही.
Politics is important.
राजकारण महत्त्वाचं आहे.
A good constitution is vital.
आणि चांगली राज्यघटना ही अतिशय महत्त्वाची आहे.
But in the end, there has to be a change in the mind.
परंतु शेवटी मनात परिवर्तन हे महत्त्वाचं आहे.
The mind needs to be trained for liberty, equality and fraternity.
मनाला समता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वासाठी परिवर्तित झालं पाहिजे.
And this was Babasaheb's greatest understanding.
आणि ही बाबासाहेबांची सर्वात मोठी अशी प्रज्ञा होती.
His distinctive contribution to the world.
आणि बाबासाहेबांचं हे अतिशय विशेष असं योगदान आहे जगासाठी.
He said the greatest thing the Buddha taught the world is that the world can only be reformed by the reform of the mind of man.
बाबासाहेब म्हणतात की बुद्धाने सर्वात महत्त्वाची गोष्ट जर जगात कोणती सांगितली असेल तर जगाचं परिवर्तन हे तेव्हाच होतं जेव्हा माणसाच्या मनात परिवर्तन होतं.
And so he examined all the religions and other systems to see how the mind of man could be reformed.
आणि मग बाबासाहेबांनी सर्व धार्मिक संप्रदायांचं सर्व धर्मांचं परीक्षण केलं आणि त्यांनी शोधलं की कोणती अशी गोष्ट आहे जी मनाला परिवर्तन करायला मदत करू शकते.
We know what a learned man Babasaheb was.
आपणास माहित आहे की बाबासाहेब किती विद्वान होते.
We know what a such a deep thinker he was.
आणि आपणास माहित आहे की बाबासाहेबांचं चिंतन किती सखोल होतं.
So he looked very carefully at all the different world religions.
आणि म्हणून बाबासाहेबांनी सर्व जागतिक धर्मांमध्ये अतिशय सखोल त्यांनी अभ्यास केला.
He looked at all the various philosophies, for instance, like Marxism.
वेगवेगळे जे तत्वज्ञान आहे त्याचा त्यांनी अभ्यास केला, उदाहरणार्थ मार्क्सवाद.
And he came to the conclusion that only the Buddha Dhamma is the way to bring liberty, equality and fraternity.
आणि शेवटी ते या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचले की केवळ बुद्ध धम्मच आहे जो माणसाच्या मनात परिवर्तन करू शकतो.
Only if man follows the path of the Buddha can liberty, equality and fraternity come about. This is what he said.
आणि बाबासाहेब म्हणतात की केवळ बुद्ध धर्माच्या आचरणामुळेच माणूस समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व निर्माण करू शकतो.
So for Babasaheb, Buddhism was the religion for the modern world.
आणि म्हणून बाबासाहेबांसाठी बुद्ध धर्म हा आधुनिक जगाचा धर्म आहे.
It was the only religion that could help man to reform his mind.
आणि हा एकच असा धर्म आहे जो माणसाला आपल्या मनाचं परिवर्तन करायला मदत करू शकतो.
You could say that the Buddha Dhamma is essentially a system of mind training.
आपण असं म्हणू शकतो की बुद्ध धर्म हा मनाला प्रशिक्षण देण्याची एक पद्धती आहे.
The whole purpose of the Buddha Dhamma is to train our minds.
बौद्ध धर्माचा संपूर्ण उद्देश हा मनाला प्रशिक्षित करण्याचा आहे.
It's to train our minds for liberty, equality and fraternity.
आणि आपल्या मनाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वासाठी तयार करण्याचं, प्रशिक्षित करण्याचं ते यंत्र आहे.
Now there's something very important indeed to reflect upon about Baba Sahib's conversion.
Baba Sahib's dharmantarabaddal atishay mahatvachi gosht ahe jyacha apan vichar kela pahije.
When he chose Buddhism, he didn't just choose it for himself.
Jeva Baba Sahibani Buddha dhammachi nivad keli, ti keval tyani swatahasathi keli nahi.
He didn't even just choose it for his own people.
Tyani keval ti aplyas lokansathi keli nahi.
He saw what he was doing as choosing a religion for the new India.
त्यांनी त्यांना हे माहित होतं की आपण नवीन भारतासाठी धर्म निवडत आहोत.
He was thinking of the whole of India.
ते संपूर्ण भारताचा विचार करत होते.
He was thinking of all Indians, of whatsoever caste, of whatsoever community.
ते संपूर्ण भारतीयांबद्दल विचार करत होते, मग ते कोणत्या जातीतून आले असो, कोणत्या धर्माचे असो.
That press conference just before the great conversion in 1956, he spoke about this.
आणि 1956 मध्ये धर्मांतराच्या आधी पत्रकारांसोबत बोलताना बाबासाहेब ही गोष्ट सांगतात.
He said that within 10 or 15 years he thought that it was quite possible, even likely, that the whole of India would be Buddhist.
पत्रकारांना त्यावेळेस बाबासाहेब सांगतात की पुढच्या 10 ते 15 वर्षांमध्ये अशी शक्यता आहे की संपूर्ण भारत बौद्धमय होऊ शकेल.
He thought there were two reasons for this.
आणि ह्यासाठी ते दोन कारण बाबासाहेबांना माहित होती.
First of all, he thought that all those who came from the castes and communities that have been oppressed for centuries would just rise up and throw off the old religion.
बाबासाहेबांना हा विश्वास होता की अनेक हजारो वर्षांपासून जे वेगवेगळे समाज दडपले गेलेले आहेत, अन्यायग्रस्त आहेत, ते सगळे उठाव करतील.
He thought that as news of the conversion spread, more and more people from those castes and communities would just say enough.
आणि बाबासाहेबांना हे माहित होतं की जसजशी हे हा शब्द लोकांपर्यंत जाईल, ही बातमी लोकांपर्यंत जाईल, त्यावेळेस लोक म्हणतील की आता बस झालं.
Let's just get rid of the whole system of beliefs and superstitions that have enslaved us for generations.
हजारो वर्षांपासून ज्या संस्थेने किंवा ज्या धर्माने आपल्याला गुलामगिरी ठेवलं, आता त्याला आपण फेकून देऊया.
He thought that they would just say, here in the Buddha Dharma is a religion that gives us dignity and that shows us how to be a proper human being and member of society.
आणि हे त्यांना माहित होतं की ही गोष्ट अशी आहे की हा बुद्ध धम्मच आहे, आम्हाला सन्मान देऊ शकतो, माणूस म्हणून आम्हाला आदराचं स्थान देऊ शकतो.
And he thought that would happen very, very quickly.
आणि त्यांना हे वाटत होतं की फार लवकरच हे होईल.
But at the same time, he thought that many other people in society would also respond.
आणि त्याचवेळेस त्यांना हे माहित होतं की समाजातील इतरही लोक आहे ह्याला प्रतिसाद देतील.
He thought that more and more educated and modern-minded Indians would see that they had to get rid of all the superstition of the past.
आणि त्यांना हा सुद्धा विश्वास होता की अधिक शिक्षित भारतीय जे आहेत, सुधारणावादी भारतीय लोक जे आहेत, ते सुद्धा याचा विचार करतात.
He thought that more and more educated and forward-looking Indians would think, well, we need a proper religion, a real religion.
आणि जे अधिक शिक्षित आहेत आणि सुधारणावादी भारतीय जे आहेत, तेही हा विचार करतील की आपल्याला खराखुरा धर्म पाहिजे.
He thought more of them would say, well, we can choose a religion for ourselves.
आणि अधिकाधिक लोक असा कदाचित विचार करतील, त्यांना वाटत होतं की आपण आपला धर्म निवडू शकतो.
He thought more of them would say, well, we don't just have to take the religion we've been given, we have to choose a religion for ourselves.
तर अधिकाधिक लोक असा विचार करतील असं त्यांना वाटत होतं की केवळ आपल्याला मिळाला तो धर्म नव्हे, तर आपल्याला निवड करून धर्म घेतला पाहिजे.
And he thought that more and more people would take this path.
आणि त्यांना वाटत होतं की अधिकाधिक लोक ह्याच्यामध्ये सहभागी होते.
And he thought that they would start to convert in their individuals in one by one, but as a gathering pace.
आणि त्यांना हे कसं वाटत होतं की एक एक करून हळूवार हे सगळे लोक धर्मांतरित होतील.
And he thought that eventually, yes, so many of them would convert that the whole of India would be basically Buddhist.
आणि त्यांनी असा विचार केला होता की हळूवार इतक्या मोठ्या प्रमाणात लोक धर्मांतरित होतील की भारत जो आहे तो बौद्धमय होईल.
Well, we know, brothers and sisters, very sadly, this is not what's happened.
आणि आपणा सर्व बंधू भगिनींनो हे माहित आहे की हे घडलं नाही.
So many years after Baba Sahib's death, it's not happened.
बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर अनेक वर्ष गेली, परंतु हे घडलं नाही.
There's still only about 2% of Indians who are Buddhist.
अजूनही भारतातील फक्त 2% लोक बौद्ध आहेत.
इट्स नॉट रिअली एक्सटेंडेड मच बियॉन्ड वन कम्युनिटी.
आणि एका समाजाच्या पलीकडे बौद्ध धर्म फार मोठा पसरलेला नाही.
And there are even many people from that community who have not converted.
आणि त्याही समाजातले सगळेच लोक धर्मांतरित झाले असंही नाही.
So I must say I've been feeling more and more strongly since I've been in India, we've got to get going again.
आणि म्हणून जसजसा मी भारतात येत आहे मला अधिक जास्त वाटत आहे की आपण ही गोष्ट जी आहे ती पुढे नेली पाहिजे.
इफ बाबा साहेब हॅड लिव्हड, हु नोज व्हॉट वुड हॅव हॅपन्ड.
जर बाबा साहेब जगले असते आणखी आपणा कुणाला माहित आहे काय घडलं असतं.
इट्स परफेक्टली पॉसिबल दॅट द होल ऑफ इंडिया कुड हॅव बीन बुद्धिस्ट विद इन 15 इयर्स.
आणि हे अगदी परिपूर्ण खरी गोष्ट झाली असती 15 वर्षांमध्ये भारत बौद्धमय झाला असता.
बट इट्स टेकिंग मच लॉन्गर.
परंतु आता ती खूप वेळ घेत आहे.
बट वी मस्टंट गिव्ह अप.
परंतु आपण ही गोष्ट सोडून देता कामा नये.
दिस इज व्हॉट आय बेग यू टू रिमेंबर.
आणि म्हणून मी आपल्याला एक प्रकारची भिक्षा मागतो की आपण हे लक्षात ठेवा.
सिन्स आय अराइव्ह्ड इन इंडिया दिस टाइम दिस हॅज बीन ऑन माय माइंड ऑल द टाइम.
जेव्हापासून मी भारतात येतो ही गोष्ट सतत माझ्या मनात असते.
वी मस्ट गेट गोइंग अगेन.
आपण परत ही सुरुवात केली पाहिजे.
वी जस्ट कीप टॉकिंग टू द सेम बंच ऑफ पीपल.
आपण नेहमीच आपल्याच आसपासच्या लोकांशी बोलत राहतो.
यस, 1000 हियर, 1000 देयर.
1000 इकडे येतात, 1000 तिकडे येतात.
बट वी नीड टू बी टॉकिंग टू क्रोज ऑफ पीपल.
परंतु आपण करोडो लोकांना सांगितलं पाहिजे.
वी नीड टू बी रीचिंग आउट टू मोर अँड मोर पीपल.
आणि आपण अधिकाधिक जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे.
वाव, वी आर लाइक दिस, वी आर नॉट कम्प्लीटिंग बाबा साहेब्स वर्क.
जर आपण अशाच पद्धतीने काम करत असू तर बाबा साहेबांचं स्वप्न आपण पूर्ण करू शकणार नाही.
यस, वी आर डूइंग ओके, वी आर डूइंग ऑलराइट.
आपण ठीक आहे, आपण करत आहोत.
वी शुडंट फील बॅड अबाउट अवरसेल्फ्स.
आपल्या स्वतःबद्दल वाईट मानून घेण्याची आपणास गरज नाही.
बट द टाइम हॅज कम टू रीलॉन्च द मूव्हमेंट ऑफ कन्वर्शन.
परंतु ही वेळ आली आहे की धर्मांतराची जी क्रांती आहे ती परत त्याची सुरुवात झाली पाहिजे.
वी नीड टू गो आउट.
आपण अधिकाधिक बाहेर गेलं पाहिजे.
यू रिमेंबर द बुद्धा आफ्टर हिज ओन एनलाइटनमेंट गॅदर्ड अ ग्रुप ऑफ डिसिपल्स.
तुम्हाला माहित आहे की बुद्धत्व प्राप्तीनंतर बुद्धाने आपल्या शिष्यांना एकत्रित घेतलं.
अँड ही सेंट देम आउट.
आणि त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना बाहेर पाठवलं.
ही सेड गो आउट फॉर द सेक ऑफ द मेनी फोल्क.
आणि बुद्ध म्हणतात की बहुजनांच्या सुखासाठी हितासाठी बाहेर जा.
ही मेड देम इनटू धम्मदूतस.
त्यांना त्यांनी धम्मदूतांमध्ये परिवर्तित केलं.
मेसेंजर्स ऑफ द धम्म.
धम्माचे दूत.
ईच ऑफ अस must be a messenger of the Dhamma.
म्हणून आपल्यापैकी प्रत्येक जण हा धम्माचा संदेशवाहक असला पाहिजे.
नाउ यू डोंट टेक अ मेसेज जस्ट टू अदर मेसेंजर्स.
तर आपण इतर संदेशवाहकांना संदेश देत नाही.
इट वुड बी अ बिट लाइक अ पोस्ट ऑफिस वेअर ईच ऑफ द पोस्टमन डिलिव्हर्ड अ लेटर टू अनदर पोस्टमन.
तर असं झालं असतं जणू काय असं पोस्ट ऑफिस आहे की प्रत्येक पोस्टमन फक्त पत्र दुसऱ्या पोस्टमनलाच देतो.
सो ईच लेटर वुड जस्ट गो राउंड अँड राउंड विद इन द पोस्ट ऑफिस.
आणि म्हणून ही सगळी पत्र जे पोस्ट ऑफिस मध्येच फिरत राहते.
इट वुड नेव्हर कॅच टू एनीबडी आउटसाइड द पोस्ट ऑफिस.
आणि पोस्टाच्या बाहेर काही पत्र पोहोचणारच नाही.
सो ईच ऑफ अस जस्ट गिव्हिंग द मेसेज ऑफ द धम्मा टू अनदर धम्मा मेसेंजर.
म्हणून आपण काय करत आहोत की दुसऱ्या धम्म संदेशवाहकाला धम्म सांगत आहोत.
आय गिव्ह द धम्म मेसेज टू कुमारजी.
मी धम्माचा संदेश कुमारजीला देतो.
कुमारजी गिव्स इट बॅक टू मी.
आणि कुमारजी मला देतो.
सो इट जस्ट गोज राउंड अँड राउंड अँड राउंड.
असंच आम्ही गोल गोल फिरत आहोत.
बट वी गॉट टू गिव्ह इट आउट. वी गॉट टू गिव्ह इट टू मोर अँड मोर पीपल.
परंतु आपल्याला हे बाहेर सांगितलं पाहिजे. अधिकाधिक जास्त लोकांना आपण ते सांगितलं पाहिजे.
वी शुडंट कीप द धम्म फॉर आवरसेल्व्स.
आपण केवळ आपल्यासाठी धम्म ठेवायला नाही पाहिजे.
वी शुडंट बी सेल्फिश विथ द धम्म.
आपण धम्मासाठी स्वार्थी असायला नको.
We should give the Dhamma freely to all people.
आपण धम्म सर्व लोकांना मुक्तपणे वाटला पाहिजे.
We got to get the message across much more vigorously.
आणि हा जो संदेश आहे अतिशय शक्ती लावून आपण लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे.
We got to get the message across to those who share a similar background and history.
जे लोक आपल्यासारखेच इतिहासामध्ये पिळवणूक झालेल्या अशा लोकांपर्यंत आपण धम्माचा संदेश पोहोचवला पाहिजे.
People are still looking for social freedom and justice.
असे लोक जे अजूनही न्यायासाठी आस धरून आहेत.
People who identify Baba Saheb as their leader.
आणि जे लोक बाबासाहेबांना आपला नेता मानतात अशा लोकांपर्यंत.
We need to get the message across to them.
आपण त्या लोकांपर्यंत आपला संदेश पोहोचवला
पाहिजे. It's not just enough to have a poster of Baba Saheb.
केवळ बाबासाहेबांचं पोस्टर असणं उपयोगाचं नाही.
इट्स नॉट एनफ जस्ट टू से जय भीम.
केवळ जय भीम म्हणणं पुरेसं नाही.
यू हॅव टू एम्ब्रेस द बुद्ध धम्म.
आपल्याला बुद्ध धम्म घेतला पाहिजे.
यू हॅव टू प्रॅक्टिस द बुद्ध धम्म.
आपल्याला धम्माचं आचरण केलं पाहिजे.
द बुद्ध धम्म इज अबाउट चेंजिंग युअर माइंड.
बुद्ध धम्म आपल्या मनाला परिवर्तित करण्यासाठी आहे.
सो यू हॅव टू चेंज युअर माइंड इन अकॉर्डन्स विथ द बुद्ध धम्म.
म्हणून बुद्ध धम्माच्या मार्गाने आपण आपल्या मनाचं परिवर्तन केलं पाहिजे.
ओनली देन कॅन यू रिअली कॉल युअरसेल्फ अ फॉलोअर ऑफ बाबासाहेब.
आणि तेव्हाच आपण स्वतःला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणू शकतो.
दिस is the message we have to get across to others from those oppressed backgrounds.
म्हणून इतर दलित समाजांमध्ये आपला हाच संदेश घेऊन गेला पाहिजे.
And we should go out fearlessly, roaring like lions.
आणि आपण अगदी निर्भयपणे लोकांकडे गेलं पाहिजे, सिंह गर्जना करत लोकांकडे गेलं पाहिजे.
When the lion roars, all other animals are quiet.
जेव्हा सिंह गर्जना करतो, बाकीचे सगळे प्राणी शांत होतात.
We should go out from here roaring like lions.
सिंहासारखे गर्जत आपण इथून गेलं पाहिजे.
So the voice of the Dhamma rings out through India.
जेणेकरून हा धम्माचा नाद जो आहे संपूर्ण भारतामध्ये पसरला पाहिजे.
And especially rings out to those followers of Baba Sahib.
आणि बाबासाहेबांच्या इतर अनुयायांपर्यंत ही गर्जना गेली पाहिजे.
But then there's another set of people we have to reach.
परंतु दुसरेही लोक आहेत ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे.
These are people with a more privileged background.
तर असे लोक आहेत ज्यांचं जीवन अतिशय सुखवस्तू आहे.
They don't feel the need for a change in society yet.
आणि त्यांना समाजात परिवर्तन झालं पाहिजे याची काही गरज वाटत नाही.
They're quite comfortable.
ते स्वतः सुखी आहेत.
They've not experienced that historical oppression.
आणि त्यांना इतिहासामध्ये अशा प्रकारची पिळवणुकीचा कधी अनुभव आला नाही.
They don't revere Baba Sahib.
आणि त्यांना बाबासाहेब हे समजलेले नाही.
But they still can respond to the Buddha Dhamma.
आणि परंतु हे लोक सुद्धा बुद्ध धम्माला प्रतिसाद देऊ शकतात.
They begin to think in terms of choosing beliefs.
आपले आपली श्रद्धा कोणती आहे हे आपण निवडायला पाहिजे असा विचार हे लोक करायला लागले.
They begin to think of a more rational religion.
आणि अधिक तर्काधिष्ठित धर्म पाहिजे असा ते विचार करायला लागले.
They begin to think of a more just society.
हे लोक अधिक न्याय्य समाज असला पाहिजे असा विचार करायला लागले.
So we need to reach out to them.
म्हणून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे.
So we need to recognize these two different approaches.
आपण हे दोन जे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत ते समजून घेतले पाहिजे.
We need to be prepared to respond to them slightly differently.
आपण ह्या दोघांनाही वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे.
Some approach the Buddha Dhamma from a more social point of view.
काही लोक बुद्ध धम्माकडे अधिकाधिक सामाजिक दृष्टिकोनातून पाहतात.
Some approach it from a more personal point of view.
काही लोक व्यक्तिगत कारणासाठी बुद्ध धम्माकडे पाहतात.
They're not satisfied with their lives.
काही लोक आपल्या स्वतःच्या जीवनाशी समाधानी नसतात.
They don't feel that life is giving proper meaning.
आणि त्यांना असं वाटत नाही की आपल्या जीवनाला काहीतरी अर्थ आहे.
They don't feel the old religion really satisfies them.
आणि त्यांना असं वाटत नाही की हा जो जुना धर्म आहे मला समाधान करतो.
And they feel, well, I can choose my own religion.
आणि त्यांना वाटतं की मी माझा स्वतःचा धर्म निवडला पाहिजे.
So we need to get across to them.
आणि म्हणून त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे.
We can't expect everybody to have the same approach as us.
आपल्यासारखाच दृष्टिकोन सर्वांचा असेल अशी अपेक्षा आपण करू शकत नाही.
Although there's two approaches eventually meet. There's two approaches eventually meet.
आणि हे जे दोनही दृष्टिकोन आहे ते शेवटी एकाच ठिकाणी येतात.
Those concerned with social change need to see that a change in mind is needed.
ज्या लोकांना सामाजिक परिवर्तन जास्त महत्वाचं वाटतं त्या लोकांनी ही गोष्ट पाहिलं पाहिजे की मनाचं परिवर्तन महत्वाचं आहे.
Those concerned with their own personal life and happiness need to see that social change is needed.
ज्या लोकांना आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुख पाहिजे असं वाटतं त्यांनी सामाजिक परिवर्तनाची गरज लक्षात घेतली पाहिजे.
We've got to go out to both.
आणि या दोनही प्रकारच्या लोकांकडे आपण गेलं पाहिजे.
It's good if we go out to other followers of Baba Sahib.
चांगली गोष्ट आहे की बाबासाहेबांच्या इतर अनुयायांकडे आपण जातो.
But it's not enough.
परंतु एवढंच पुरेसं नाही.
It will not bring liberty, equality and fraternity.
ह्याच्यामुळेच केवळ समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व प्रस्थापित होणार नाही.
Liberty, equality and fraternity only come when the great majority of Indians follow the Buddha Dhamma.
जेव्हा अधिकाधिक बहुसंख्य भारतीय बुद्ध धर्माचं आचरण करतील त्याच वेळेस समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व प्रस्थापित होईल.
So we've got to go from to people from every level and strata of society.
म्हणून समाजातील प्रत्येक स्तराच्या लोकांपर्यंत आपण गेलो पाहिजे.
And this demands even more courage from us.
आणि ह्यासाठी आपल्यामध्ये अधिक जास्त धाडसाची गरज आहे.
We've got to take cast out of our minds.
आपल्याला स्वतः आपल्या मनातून जात बाहेर काढली पाहिजे.
Just approach everybody as a potential Buddha.
आणि प्रत्येकाला आपण होणाऱ्या बुद्धाच्या स्वरूपात बघितलं पाहिजे.
Seeing in every member of Indian society the money within the Padma.
आणि प्रत्येकाला आपण पाहिलं पाहिजे की त्याच्यामध्ये मणी आहे रत्न आहे बुद्धत्वाचं.
Well, where do these meet? Where these two approaches meet?
तर हे जे दोन दृष्टिकोन आहेत ते एकत्र कुठे येतात?
They meet in the training of the mind.
तर हे दोन्ही दृष्टिकोन मनाला प्रशिक्षित करण्यामध्ये एकत्रित येतात.
Especially in the practice of meditation.
आणि खास करून ध्यान साधनेच्या सरावामध्ये.
And I must say that I think that here we must pay tribute to Mr. Goenka.
आणि इथे मला असं वाटतं की आपण गोयंकाजींना खरंच आदर आपला व्यक्त केला पाहिजे, त्यांचा सन्मान केला
पाहिजे. He's managed to take Buddhist meditation to people from all sorts of strands of society.
गोयंका गुरुजींनी समाजाच्या सर्व स्तरातील लोकांपर्यंत ध्यान साधना पोहोचवली.
He's very skillfully managed to get, even he told me that when I went there and saw him, the secretary of VHP was there.
तर मी जेव्हा गोयंका गुरुजींना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की विश्व हिंदू परिषदेच्या सेक्रेटरी पर्यंत ते ध्यान साधना शिकवत
आहेत.
आणि जर ते त्यांना ध्यान साधना करायला शिकवत आहे ते फार चांगली गोष्ट आहे.
So he's managed to get to people from all different strata of society.
म्हणून त्यांनी समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांना ध्यान साधना शिकवली.
Personally, I'd like a stronger emphasis on the Buddha Dhamma itself.
व्यक्तिशः बुद्ध धम्मावर अधिक जास्त जोर दिला पाहिजे असं मला वाटतं.
But he's very skillfully managing to get to a wide range of people.
परंतु गोयंका गुरुजी अतिशय कौशल्याने अधिकाधिक लोकांपर्यंत, वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात.
But we too need to get out and meet people from all different strata of society.
म्हणून आपण सुद्धा बाहेर पडलं पाहिजे आणि समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे.
And they'll be especially attracted by the practice of meditation.
आणि खास करून ध्यान साधनेने इतर लोकांना अधिकाधिक आकर्षित आपण करू शकतो.
There's no caste in meditation.
ध्यान साधनेमध्ये जात येत नाही.
It's just the mind, your own mind.
तिथे केवळ मन असतं, तुमचं स्वतःचं मन.
It doesn't matter who you learn from, it doesn't matter who you teach.
आपण कोणाकडून ध्यान साधना शिकतो आणि कोणाला शिकवतो ह्याने काही फरक पडत नाही.
And many people now are concerned with changing their minds through meditation.
अनेक लोक ह्याच्या आपल्या स्वतःच्या मनाला ध्यान साधनेच्या माध्यमातून बदललं पाहिजे असं त्यांना वाटतं.
Many people want to know how to improve themselves, how to develop themselves.
अनेक लोकांना हे जाणून घ्यायची इच्छा आहे की आपल्यामध्ये परिवर्तन, आपल्यामध्ये चांगला बदल कसा केला पाहिजे.
They're finding modern life increasingly stressful, increasingly unsatisfying.
त्यांना आधुनिक जग अधिकाधिक तणाव निर्माण करणारा, अधिकाधिक असमाधान करणारा आहे असं वाटायला लागलंय.
We must help them to train their minds in the path of the Buddha Dhamma.
आणि बुद्ध धम्माच्या मार्गाने आपल्या मनाला प्रशिक्षित करण्यासाठी आपण त्यांना मदत केली पाहिजे.
We must try to communicate to them the vast perspective of the Dhamma.
आणि आपण धम्माचा जो विशाल दृष्टिकोन आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे.
The Dhamma has a vast perspective that all human beings can respond to.
धम्माचा अतिशय विशाल असा दृष्टिकोन आहे जो सर्व मनुष्य प्राण्यांपर्यंत आपण पोहोचू शकतो.
You just have to be a human being to see the truth of the Dhamma.
धम्माचं सत्य पाहण्यासाठी केवळ मनुष्य असणं महत्वाचं आहे.
The Dhamma is proved in your experience.
धम्म आपल्या स्वतःच्या अनुभवामध्ये सिद्ध होतो.
It's not just something you have to believe because God says so.
ही अशी गोष्ट नाही की आता देवाने सांगितलं म्हणून आपण विश्वास ठेवला पाहिजे.
So when I was brought up as a Christian.
जेव्हा मी लहानाचा मोठा झालो, मी ख्रिश्चन धर्मामध्ये वाढलो.
So I was taught then that God was threefold.
मी त्यावेळेस मला शिकवलं गेलं की देव त्रिविध आहे.
But at the same time he was one.
पण त्याच वेळेस तो एक आहे.
So you say, well, how can you have three which is also one?
तर मी प्रश्न विचारायचो की तीन एकाच वेळेस आणि तीन आणि एक आहेत असं कसं होऊ शकतं.
They say, shut up and just believe.
ते म्हणले की तोंड बंद कर आणि मी सांगतो त्याच्यावर विश्वास ठेव.
Don't question.
प्रश्न विचारू नका.
You just believe.
फक्त विश्वास ठेवा.
Well, modern people can't take that.
आधुनिक लोक ह्या गोष्टीला सहमत होऊ शकत नाही.
And the Buddha Dhamma never says that.
बुद्ध धम्म कधीही असं सांगत नाही.
It says, look at your experience, you will find the truth of the Dhamma there.
बुद्ध धम्म म्हणतो की आपल्या अनुभवाकडे बघा, तिथे तुम्हाला धम्म सापडेल.
The Buddha Dhamma teaches everything is impermanent.
बुद्ध धम्म हे शिकवतो की प्रत्येक गोष्ट अनित्य आहे.
You don't have to just say, ah, Bhagavan, everything is impermanent.
आणि आपण हे म्हणायला आपल्याला लागत नाही की भगवान सर्व काही अनित्य आहे.
You have to say, is everything impermanent?
तुम्हाला हे विचारायचं आहे की काय खरंच सगळं अनित्य आहे.
Is this really my experience?
का हा खरोखरच माझा अनुभव आहे.
You think, well, okay, this is beautiful rangoli here.
तुम्ही उदाहरण पाहू शकता की ही सुंदर रांगोळी समोर काढली.
इट रिअली इज व्हेरी ब्युटिफुल इनडीड.
ही अतिशय सुंदर रांगोळी आहे.
Somebody spent a lot of time making this beautiful rangoli.
आणि ही सुंदर रांगोळी काढण्यासाठी कोणीतरी खूप वेळ लावला असेल, दिला असेल.
But in an hour's time it will just be swirls of color in the mud.
परंतु काही तासानंतरच या ठिकाणी वेगवेगळे रंग इकडे तिकडे पसरलेले दिसतील.
It comes into being but it passes away.
He astitvat ali ani nasht ali.
This whole occasion
ani ha sampurna prasang,
I've been preparing for this for it's almost a year.
Ya prasangachi tayari mi varshabhara pasun kartoy.
And I know that many people have been working really hard to set this up for 5 or 6 or 7 weeks, more perhaps.
तर मला माहित आहे की अनेक लोक हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी 5, 6, 7 आठवडे किंवा त्याहीपेक्षा अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहेत.
But in a few minutes' time, it'll all be over.
परंतु काही मिनिटांनंतर हे सगळं संपेल.
If we examine anything, we'll find that it's impermanent.
प्रत्येक गोष्टीचं आपण परीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक गोष्ट अनित्य आहे.
You think of the guts just over there.
Ghat.
Well, they seem so big, so permanent. But several million years ago, those came into being. There was a huge flow of lava from the center of the earth, which formed the ghats. The whole Deccan Plateau was just a flow of lava.
But
slowly the earth has shifted and rivers have flowed. And the ghats are gradually being worn away. One day in millions of years' time, they won't be there. We just need to examine our experience and see that everything is impermanent. Anybody can see this. So we can approach anybody and just show them the Dhamma. The Dhamma is just the truth. All you need is a mind to think. And you can show anybody the Dhamma and they will realize its truth. And we need to think about this ourselves. If everything is impermanent, there's nothing we can cling on to. So say for instance the people who created this Rangoli. Maybe I hope they're very pleased with what they've done. But if they thought, this Rangoli, I must stop it from fading.
आणि जर त्यांनी असा विचार केला की ही आता रांगोळी एवढी सुंदर मी काढली ही आता अशीच राहिली पाहिजे हिच्यामध्ये बदल होता का.
They spend time just trying to keep people away from the rangoli.
आणि मग ते संपूर्ण वेळ ह्यातच घालवतात की रांगोळी पासून सगळे बाजूला राहिले पाहिजे.
Well, they'd be very unhappy, they'd suffer a great deal.
आता हे लोक असं जर त्यांनी केलं तर फारच दुःखी असेल, खूप दुःख त्याला होईल.
Because one day, well, just in a few minutes, it's going to go.
कारण काही वेळातच ही रांगोळी जी आहे ती नष्ट होईल.
So there's nothing we can cling on to without suffering.
म्हणून अशी कोणती गोष्ट नाही की जे आपण जिला आपण आसक्त होऊ आणि आपल्याला दुःख होणार नाही.
Then we can see that if everything is impermanent, well, we too are impermanent.
जर प्रत्येक गोष्ट अशी अनित्य आहे तर आपण सुद्धा अनित्य आहोत असा आपण विचार करतो.
There's one thing we can be sure of, we will die.
एक गोष्ट आहे ज्याची आपण खात्री देऊ शकतो की एक दिवस आपला मृत्यू होणार.
Some of us it will be sooner. Others of us will be later.
काही लोक लवकर जातील, काही उशिरा जातील.
Every one of us will die at some point.
आपल्यापैकी प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या क्षणी त्याचा मृत्यू होणार.
This means we've got no time to waste.
याचा अर्थ आपल्याकडे वाया घालवण्यासाठी वेळ नाही.
We can't put off the practice of the Buddha Dhamma until we're retired.
रिटायर होईपर्यंत मी धम्माचं आचरण नंतर करेल असं म्हणत राहणं उपयोगाचं नाही.
If you put it off until you're retired, well, you'll be too old, you won't have enough energy.
जर रिटायर होईपर्यंत आपण जर वाट पाहायला लागलो तर तुम्ही जास्त म्हातारे व्हाल आणि तुमच्याकडे शक्ती पण नसेल.
And you'll be too busy playing with your grandchildren.
आणि तुमच्या नातवांना खेळवण्यामध्ये तुम्हाला आणखी जास्त वेळ लागेल, बिझी व्हाल तुम्ही.
You need to get on with the dhamma now.
धम्माचं आचरण तुम्हाला आता सुरू केलं पाहिजे.
We just don't know how long we've got.
आपल्याला माहित नाही की किती आयुष्य आपल्या जवळ आहे.
We must act now.
म्हणून आपण आता सुरुवात केली.
We can't put off the practice of Babasaheb's vision till later.
आता नंतर पर्यंत आपण बाबासाहेबांची दृष्टी दूर ठेवू शकत नाही.
We need to do it now.
आपण ते आता केलं पाहिजे.
But also if we consider everything is impermanent, well, everything is impermanent in our mind as well.
जर आपण असा विचार करत असू की प्रत्येक जर गोष्ट अनित्य आहे तर आपल्या मनाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा अनित्य आहेत.
All that hatred and greed that makes up that stops us from having liberty, equality and fraternity, we can get rid of.
आपल्या मनामध्ये जे काही लोभ आहे, द्वेष आहे, जो आपल्या समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाच्या मध्ये येतो, या सगळ्या गोष्टींना आपण नष्ट करू शकतो.
So the fact that we're impermanent means that we can change.
तर आपण अनित्य आहोत ह्याचा उपयोग आपण बदलण्यासाठी करू शकतो.
So we need to communicate this message as widely as we possibly can.
हा संदेश आपण जेवढा जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकू तेवढा पोहोचवला.
We need to teach methods of personal change.
आपण व्यक्तिगत बदलाच्या पद्धती शिकवल्या पाहिजे.
We need especially to teach meditation.
आणि खास करून आपण ध्यान साधना शिकवली पाहिजे.
We need to do it much, much more vigorously.
आणि आपण अधिकाधिक शक्ती लावून हे केलं पाहिजे.
Personally, I feel that we need this year to really relaunch Baba Sahib's work.
आणि व्यक्तिशः मला असं वाटतं की ह्या वर्षी आपण बाबासाहेबांच्या कार्याची एक प्रकारची पुन्हा सुरुवात केली पाहिजे.
The 50th anniversary is such an opportunity.
50वी जी वर्षगाठ आहे ती अतिशय महत्त्वाची संधी आपल्याला.
There will be all sorts of things on television.
टीव्हीवर अनेक प्रकारच्या गोष्टी पाहतो आपण.
There will be lots of newspaper articles.
अनेक न्यूजपेपर मध्ये लेख लिहिले जातील.
There will be all sorts of speeches by top politicians and so on.
आणि मोठमोठे राजकारणी लोक ह्याच्यावर मोठमोठी भाषणं देतील.
So for a moment the eyes of the world will be on Buddhists in India.
म्हणून काही काळासाठी भारताकडे सगळ्यांचं लक्ष असेल.
We have to do this work now.
आणि म्हणून आता आपल्याला हे काम केलं पाहिजे.
We must take advantage of this situation.
आणि ह्या परिस्थितीचा आपण निश्चितच फायदा घेतला पाहिजे.
Now, if this is to happen, who is to do it?
आणि जर हे घडायचं असेल तर हे कोणी करावं?
It's not Babasaheb.
आता बाबासाहेब नाही.
Yes, he's with us, but he's not here.
बाबासाहेब आपल्या सोबत असले तरी आपल्या मध्ये नाही.
He's in our hearts, but he's not here to do the work for us.
बाबासाहेब आपल्या हृदयात आहेत परंतु आपल्या सोबत काम करायला मात्र नाही.
He could have done it single-handed.
बाबासाहेबांनी एकट्यानेच हे काम केलं असतं.
But he's not here, he can't do it.
परंतु ते इथे नाहीत, ते करू शकत नाही.
So who is to do that work?
तर हे काम कोणी करावं?
It's all of you.
हे तुम्ही सर्व आहात.
It's me.
हे आम्ही आहे.
It's all of us together.
आपण सर्व एकत्रितपणे हे काम करू शकतो.
We have to do this work.
आणि आपल्याला हे काम केलं पाहिजे.
We have to convert the whole of India.
आपल्याला संपूर्ण भारत धर्मांतरित केलं पाहिजे.
Each of us needs to take the message out.
आणि आपल्यापैकी प्रत्येकाला हा संदेश घेऊन बाहेर गेला पाहिजे.
Not just to others, other Buddhists.
केवळ इतर बौद्धांपर्यंतच नव्हे.
Not just to even other people from the same kinds of castes and communities.
आपल्या एका विशिष्ट जातीच्या किंवा विशिष्ट समाजातल्या लोकांपर्यंतच नव्हे.
We have to take it out to everybody.
आपल्याला प्रत्येकापर्यंत हा संदेश घेऊन गेला पाहिजे.
And we can do it.
आणि आपण हे करू शकतो.
This is what Babasaheb showed us.
आणि हीच गोष्ट बाबासाहेबांनी आपल्याला दाखवून दिली.
Nothing stopped Babasaheb.
बाबासाहेबांना कोणी थांबवू शकलं नाही.
He was a man like we are.
आपण जसे मनुष्य आहोत तसे तेही मनुष्य होते.
If he wasn't stopped, we don't have to be stopped.
जर बाबासाहेबांना कोणी थांबवू शकलं नाही तर आपणही थांबू शकत नाही.
If we work together, we can make a huge impact on India.
जर आपण सगळे एक असू तर भारतावर मोठा परिणाम आपण करू शकतो.
So please, brothers and sisters, take this very seriously.
म्हणून बंधू आणि भगिनींनो ही गोष्ट अतिशय गंभीरपणे घ्या.
Go out and spread the message of the Dhamma.
बाहेर जाऊन धम्माचा संदेश पोहोचवा.
We are Dhammadutas.
आपण धम्मदूत आहोत.
Go out with the Dhamma, give it to anybody who will listen.
धम्म घेऊन बाहेर जा आणि जो कोणी ऐकेल त्याला सांगा.
Yes, give it to other Buddhists so that they will be more vigorous.
इतर बौद्धांना ते सांगा जेणेकरून त्यांची शक्ती वाढेल.
Give it to people from the same communities with the same sort of history.
आपल्यासारखाच इतिहास असलेल्या इतर समाजांपर्यंत ही गोष्ट पोहोचवा.
Give it to all Indians.
आणि ही सर्व भारतीयांपर्यंत पोहोचवा.
Give it to the whole world.
संपूर्ण जगात ती गोष्ट पोहोचवा.
We need to be as bold as Babasaheb.
बाबासाहेब जसे मजबूत होते तसे आपणही असलो पाहिजे.
We need to roar like Babasaheb.
बाबासाहेबांसारखी आपणही गर्जना केली पाहिजे.
We need to spread the message of the Buddha.
आणि आपण बुद्धाचा संदेश पोहोचवला पाहिजे.
We need to spread Babasaheb's message.
आणि बाबासाहेबांचा संदेश आपण पोहोचवला पाहिजे.
Then India will become Buddhist.
आणि तर भारत बौद्धमय होईल.
And then India will have liberty, equality and fraternity.
आणि तेव्हा भारतामध्ये समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व निर्माण होईल.
जय भीम.
जय भीम.